would like to welcome all of our guests.
सर्वांचं मी इथं स्वागत करत आहे.
Today is a very auspicious occasion.
आजची ही घटना अत्यंत पावन घटना आहे.
It is not an ordinary marriage.
हे काय सर्वसाधारण लग्न नाही आहे.
It is the fulfillment of the will of God within this world.
या जगामध्ये भगवंताच्या इच्छेचं ही परिपूर्णता आहे.
The purpose of this human life is not to have families and produce children like the animals.
मानवी जीवनाचा उद्देश हे लग्न करून प्राण्यासारखं मुलबाळ निर्माण करणं नाही आहे.
The purpose of human life is self-realization.
मानवी जीवनाचा खरा उद्देश हा आत्मसाक्षात्कार आहे.
To purify our hearts and become pure servants of the Lord.
आपलं हृदय शुद्ध करून भगवंताचं शुद्ध भक्त बनणं हा आपला उद्देश आहे.
And Krishna has personally created the cultural society of Varnashram for this purpose only.
भगवंताने म्हणूनच समाजामध्ये वर्णाश्रम धर्म ही जी काही योजना आहे ती निर्माण केली आहे.
चातुर्वर्णमयास्त्रिस्ताम गुणकर्म विभागशः. Krishna has created the sacred vow of marriage for the purpose of a man and woman coming together to help one another in fulfilling the real responsibility of this human life.
भगवंताने लग्नाचे जे काही वेगवेगळ्या शब्दा तयार केलेले आहेत त्या स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन आपलं जीवन परिपूर्ण करण्यासाठी निर्माण केलेले आहेत.
Lord Chaitanya has instructed us that whether one is a Brahman, a Kshatriya, Vaishya or Shudra, whether one is a Brahmacharya, Grihastha, a Vanaprastha or a Sannyasi, that one should live by the pure teachings of Krishna and exemplify those teachings for the service of the whole world.
Chaitanya Mahaprabhu ne sangitlela ahe ki apan ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो शूद्र असो किंवा ब्रह्मचारी असो गृहस्थ असो वानप्रस्थ असो किंवा संन्यास असो कुठल्याही वर्णामध्ये किंवा कुठल्याही आश्रमामध्ये असताना श्रीकृष्णाने जे काही आपल्याला शिकवलेलं आहे त्या शिकवणीचं आपल्या आयुष्यामध्ये उतरवणं अत्यंत गरजेचं आहे.
द ग्रेटेस्ट नीड इन ह्युमन सोसायटी टुडे इज फॉर मॅरिड कपल्स टू लिव्ह टुगेदर विथ अ प्युअर डिझायर टू स्प्रेड लव्ह ऑफ गॉड थ्रू आउट द होल वर्ल्ड.
आता जगाची ही सर्वात मोठी गरज आहे की पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र येऊन लग्न करून भगवंताच्या नामाचा शुद्ध भक्तीचा प्रचार करणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे.
And in this westernized society, we find this very rare.
आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रचार जास्त झाला असल्यामुळे ह्या बाबीची आता जास्तच गरज वाटत आहे.
The culture of this great land of India is practically lost.
भारतीय भारतवर्षाचं जे काही संस्कृती आहे ती संस्कृती आता खऱ्या अर्थाने नष्ट झालेली दिसत आहे.
Worshipable are those great and special souls who are willing to dedicate their lives to restore the true Vedic heritage to India and give hope to the whole world.
त्या व्यक्ती पूजनीय आहेत ज्या व्यक्ती वैदिक संस्कृतीचं सत्य जे आहे त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
So it is our very great pleasure that these two very sincere and exalted souls are coming together to marry, to practice spiritual and moral values within their life.
म्हणून आम्हाला आज आनंद वाटत आहे की ह्या दोन व्यक्ती ज्या की शुद्धाचरण करणाऱ्या आहेत त्या एकत्र येऊन आपल्या आयुष्यामध्ये शुद्धाचरण आणि वैदिक संस्कृतीचं आचरण करणार आहेत.
The duty of a husband is to protect the wife throughout one's life.
पुरुषाचं म्हणजे पतीचं हे कर्तव्य आहे की आयुष्यभर त्याने पत्नीचं रक्षण केलं पाहिजे.
There should never be separation.
आणि एकमेकापासून दूर नाही झालं पाहिजे.
Protection means supplying the necessities for a comfortable livelihood.
संरक्षण म्हणजे पत्नीला जे काही जगण्यासाठी लागणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी पतीने पुरवल्या पाहिजेत.
And to give Krishna conscious instruction and Krishna conscious example for the upliftment of the wife's consciousness.
आणि पतीने आपल्या उदाहरणाने पत्नीला भगवत परायण वागणूक आपल्या स्वतःच्या वागणुकीतून तिला आपण भगवत परायण केलं पाहिजे, कृष्ण कॉन्शियस केलं पाहिजे.
The greatest and most important form of protection that the husband must provide for the wife is to always create a spiritual environment for her to grow spiritually.
पती हे सर्वात मोठ्या प्रकारचं जे संरक्षण पती पत्नीला देऊ शकतो ते म्हणजे घरामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण करून पत्नीला आध्यात्मिक भावनेमध्ये उन्नती करण्यासाठी मदत करणे.
And the duty of a wife is to assist her husband in his Krishna consciousness, no matter how difficult it may be.
आणि पत्नीचं कर्तव्य हे आहे की पतीला भगवत परायणतेमध्ये कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये मदत करत राहणे, कितीही जरी कठीण असलं ते काम, मदत करणं कितीही कठीण असलं तरी ते त्यांनी केलं पाहिजे.
टू ऑलवेज क्रिएट अ व्हेरी प्लीजिंग अँड स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअर इन द होम.
अत्यंत आनंददायी आणि आध्यात्मिक असं वातावरण घरामध्ये पत्नीने निर्माण केलं पाहिजे.
अँड टू बी सबमिसिव्ह टू द कृष्ण कॉन्शियस डिझायर्स ऑफ द हजबंड.
आणि पतीच्या ज्या कृष्णभावनामय विचार आहेत त्या विचारांना आणि भावनांना त्यांनी पत्नीने हे व्हॉट इज सबमिसिव्ह नम्रतेने ते स्वीकार केला पाहिजे.
इन मॅरेज समटाईम्स वन ऑफ द पार्टनर्स इज स्ट्रॉंग अँड समटाईम्स अनदर इज वीक अँड एट अदर टाइम्स वाईस वर्सा. But the husband and wife must always stand together to uplift one another in spiritual life.
Lagna madhe kahi vela pati prabal kiwa patni prabal asa hu shakta parantu doganihi ekamekala krishna bhavane madhe madat karun ubha rahila paije.
Lord Ramchandra, to protect Sita, was willing to declare war on the greatest, most powerful rakshasas in all the universe.
श्री रामचंद्राने सीतेच्या संरक्षणासाठी सर्वात बलवान अशा राक्षसाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं होतं.
And Sita, in order to remain chaste and faithful to Lord Ram, was willing to leave her palace and suffer the terrible inconveniences of the jungle for many years.
आणि पतीपर्यंत सिद्ध करण्यासाठी सीताने आपला राजवाडा सोडून श्रीरामांच्या बरोबर जंगलामध्ये जंगलातील सर्व काही त्रास सहन करायला ती तयार झाली होती.
इन दिस वे दे एक्झाम्प्लिफाइड व्हाट रियल गृहस्थ लाइफ इज.
अशा तऱ्हेने त्यांनी गृहस्थाश्रम काय आहे याचं उदाहरण घालून दिलेलं आहे.
श्रील प्रभुपाद सेड दॅट अ हजबंड मस्ट बी अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस फॉर द वाईफ.
प्रभुपादाने असं सांगितलेलं आहे की पती हे पत्नीला भगवतपरायणतेचं एक उत्तम उदाहरण असलं पाहिजे.
And the wife must always be very chaste and faithful to the husband.
आणि पत्नी ही पूर्णतः पतीपरायण आणि आज्ञाकारी असली पाहिजे.
And both must humbly serve Shri Guru and the Vaishnavas.
आणि दोघांनी मिळून श्री गुरु आणि सर्व वैष्णवांची सेवा केली पाहिजे.
In every possible way.
प्रत्येक मार्गाने शक्य त्या मार्गाने गुरूंची आणि वैष्णवांची सेवा केली पाहिजे.
And must be very compassionate and charitable to uplift the fallen souls of this world.
आणि जे काही पतित जीव आहेत त्या पतित जीवांच्या उद्धारासाठी दयावान आणि दानी असलं पाहिजे.
We should not be greedy or exploitative. That is the tendency of household life.
आपल्याला जास्त मिळवण्याची अभिलाषा असू नये, अशा प्रकारची अभिलाषा हे ग्रस्त आश्रमात निर्माण होण्याची शक्यता असते.
We should understand that everything is the property of God.
आपल्याला हे समजलं पाहिजे की सर्व काही ईश्वराची संपत्ती आहे.
And in a spirit of charity and service, we should utilize whatever we have to help others.
आणि आपल्याकडे जे काही आहे त्या सर्व संपत्तीचा आणि साधनांचा वापर हे लोकांना भगवत प्रायण करण्यासाठी वापरलं पाहिजे.
This will bring about a real sense of happiness.
अशा करण्यानेच खऱ्या अर्थाने आनंद घरामध्ये निर्माण होईल.
एव्हरी वन इज लुकिंग फॉर हॅपीनेस.
सर्वजण आनंदाच्या पाठीमागे धावत आहे.
पीपल गेट मॅरिड फॉर हॅपीनेस.
लोक सुखासाठीच लग्न करतात.
बट वी फाइंड इन दिस वर्ल्ड नो वन इज हॅपी.
परंतु आपल्याला हे दिसतं की या जगामध्ये खऱ्या अर्थाने सुख कुठं दिसत नाही.
बिकॉज दे डू नॉट नो दॅट रियल हॅपीनेस कम्स through serving.
परंतु त्यांना हे माहीत नाही की खरं सुख हे सेवा करण्याने मिळतं.
Not through taking and trying to enjoy, but through serving God, serving God's devotees, and serving the unfortunate, suffering people of this world.
स्वतः अभिलाषा केल्याने किंवा स्वतः भोग केल्याने सुख मिळत नाही, तर भगवंताची, भगवंताच्या भक्तांची आणि सर्वसाधारण पतित जीवांची सेवा केल्याने खऱ्या अर्थाने सुख मिळतं.
And if we live by this principle, not only will we find the greatest happiness, but we will be able to share it with so many others.
अशा प्रकारे आपण जर जगलो तर फार मोठं सुख आपल्याला लाभेल. एवढंच काय, ते सुख आपण दुसऱ्यांना सुद्धा वाटू शकू.
The heart of our life should be based around glorifying God by chanting His holy names.
आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश हा भगवंताच्या नावाचा संकीर्तन करण्यामध्ये आणि जप करण्यामध्ये त्याच्या भोवताली राहायला पाहिजे.
Because that is the greatest wealth within creation, is the name of God.
सर्व निर्मितीमध्ये, भगवंताच्या निर्मितीमध्ये भगवंताच्या नावाचं जप करणं आहे.
Through the name of God, the treasure of pure love is opened within our heart.
भगवंताच्या नावाचा जप करण्याने, भगवंताच्या नावाचा जप करण्याने आपल्या हृदयामध्ये कृष्ण प्रेमाची संपत्ती.
And to share that love by sharing Krishna's name and Krishna's seva is the greatest service we could render in our lives.
आणि जे कृष्ण प्रेमामध्ये निर्माण होतं, कृष्ण प्रेम नंतर नावाचा प्रचार करून आपण दुसऱ्याशी वाटू शकतो.
Rohini Kumar Prabhu is a very sincere devotee.
Rohini Kumar Prabhu je ahet te far sincere bhakt ahet.
He was performing a responsible job living in Belgaum.
Belgaum madhe atyant upayogi kaam te karat hote, atyant jawabdaricha kaam karat hote.
But he came to live in this temple not even asking for a salary, because he wanted to help fill a great need of translating the Vedic literatures as written by His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada in the Marathi language.
आणि बेळगाव मधलं ते जबाबदारीचं काम सोडून देऊन ते मंदिरात आले. मंदिरात येऊन श्रील प्रभुपादांनी जे काही भगवंताबद्दल लिहिलेली पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं मराठीमध्ये भाषांतर करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आणि त्यासाठी त्यांनी काहीही मंदिराकडून मागितलं नाही.
Through his great sacrifice and charitable disposition, hundreds and thousands of people are getting the opportunity to understand how to live in this world in Krishna consciousness.
त्याने केलेल्या त्यागामुळे आता हजारो हजारो मराठी माणसांना भगवतपरायण जीवन कसं जगावं हे समजू लागलेलं आहे.
And to fulfill his natural obligation, he has accepted this grihastha ashram.
आणि त्यांनी आता नैसर्गिक जे काही जनतेसाठी आपले स्वतःचे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्यासाठी गृहस्थ आश्रम स्वीकारलेला आहे.
And by doing so, we are quite hopeful that he will be such a wonderful example and that this marriage will increase not only his own happiness in life but his service to the Lord and humanity.
आणि आम्हाला आशा आहे की त्यांचं हे लग्न अत्यंत यशस्वी होईल आणि ते एक उत्तम उदाहरण सिद्ध होतील सर्व समाजासाठी, उत्तम ग्रस्ताचं उदाहरण.
राधा साकी देवी दासी इज व्हेरी डिअरली लव्ह बाय ऑल द डिवोटीज.
राधा सखी माताजी जे आहेत त्यांना सगळे भक्त खूप प्रेम करतात त्यांच्यावर.
हर क्वालिटी ऑफ नॅचरल ह्युमिलिटी अँड सिन्सेरिटी इज समथिंग व्हेरी रेअर इन दिस वर्ल्ड.
राधा सखी माताजीकडे जे काही नम्रता आहे ती नम्रता आणि सिन्सिअरिटी हे जे दोन गुण आहेत या जगामध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतात.
शी इज ऑलवेज सो एन्थुझियास्टिक टू सर्व अदर्स.
दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये त्या नेहमी उत्साही असतात.
अँड शी इज ट्रूली अ वंडरफुल वंडरफुल डिवोटी अँड ह्युमन बीइंग.
त्या खरोखरच एक फारच चांगल्या व्यक्ती आणि भक्त आहेत.
Together, it is the great joy of all of us to see them making vows for the service of God and service of humanity.
आणि हे दोघं असे उत्तम व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती एकत्र येऊन भगवंताच्या सेवेसाठी आणि समाजाच्या सेवेसाठी ग्रस्थ आश्रम जगण्यासाठी एकत्र येत आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटतो आहे.
On behalf of His Divine Grace, A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, and all of the previous Acharyas in our Gaudiya Vaishnav Sampradaya, on behalf of Sri Nithai Gaurachandra, Sri Radha Gopinath, Sri Gopalji, we pray that supreme auspicious blessings be upon Rohini Kumar and Radha Sakhi throughout their whole lives.
Me Krishna Kripa Sri Murti Bhaktivedanta Swami Prabhupada ani ya paramparetil purvicha acharyana smarun tase Sri Sri Gaur Nitai Sri Sri Radha Gopinath and Sri Sri Gopalana smarun prarthana karat ahe ki राधा सखी आणि रोहिणी कुमार प्रभूंच्यावर त्यांची दिव्य कृपा व्हावी.
They also pray that all of the Vaishnavas and all of the guests assembled bestow their heartfelt blessings upon this newly married couple.
आम्ही इथे जमलेल्या सर्व वैष्णवांना प्रार्थना करत आहोत की त्यांनी आपले आशीर्वाद त्या दोघांना द्यावेत.
And that all of you pray to Radha and Krishna that they could live happy and peaceful together in Krishna consciousness throughout their lives.
आपणाला प्रार्थना आहे की राधा आणि कृष्णाला आपण प्रार्थना करा की हे दोघं जण आयुष्यभर सुखाने आनंदाने आणि शांततेने जगा राहावेत.
Everyone please offer your blessings by chanting Hari Bol.
Hari Bol! Hari Bol! Hari Bol!
Thank you very much.
धन्यवाद.
So very happy to be here on this most important and auspicious occasion of the marriage of two very dear disciples to the Radhana Swami Maharaj.
Radhana Swami Maharaj yancha don priya shishyancha lagna pahayla aaj amhala milto ahe tyacha mala anand vatto ahe.
Sometimes in our society there is some misunderstanding of the importance of the grihastha ashram.
Aplya samajamadhye kadhi kadhi grihastha ashramacha mahatvabaddal gairsamaj nirman jhalele astat.
But actually it is very important.
Parantu grihastha ashram ha atyant mahatvacha ashram ahe.
It is important for the growth of our society and it is important for the spreading of the teachings of Lord Chaitanya Mahaprabhu.
आपल्या समाजाच्या विकासासाठी ते महत्वाचं आहे आणि चैतन्य महाप्रभूची जी शिकवण आहे त्याचा प्रचार करण्यासाठीही ते महत्वाचं आहे.
And this was exemplified in the life of Lord Chaitanya when he spoke very confidentially to Lord Nityananda and he told him you should get married.
चैतन्य महाप्रभूच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा की चैतन्य महाप्रभूने नित्यानंद प्रभूला स्वतः सांगितलं की तुम्ही लग्न केलं पाहिजे.
For me, being in the renounced order of life, I cannot go and preach everywhere and everywhere. And my mission is to take this message to everyone.
मी संन्यास आश्रम घेतलेला आहे यासाठी घेतलेला आहे की समाजातील सर्व थरातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मी कृष्ण प्रेमाचे आणि कृष्ण भक्तीचा प्रचार करणार आहे.
So, in that ashram, there is a special advantage of being able to reach more conditioned souls.
त्यामुळे पुष्कळ बद्धजीवापर्यंत पोहोचण्याची सोय मला उपलब्ध आहे.
For the sannyas or the renounced order is restricted for certain rules and regulations.
Sannyas ashram madhe kahi niyamancha palan karav lagta pan Nityananda Prabhu na tyane sangitle ki grihastha ashram swikar kelyanantar tumhala sarva stara paryant pahochta yeil.
And Srila Prabhupada was very keen to present how his god brothers went to London to begin Krishna consciousness many many years before he actually came to the west.
Prabhupadancha je kahi guru bandhu hote ते पूर्वी पाश्चिमात्य देशामध्ये प्रचारासाठी गेलेले होते.
And they were quite unsuccessful of beginning Krishna consciousness in London at the time.
परंतु ते यशस्वी झालेले नाहीत.
But Srila Prabhupada was glorifying that actually three of his most prominent household couples had left Canada on his order and began the London yatra very successfully.
परंतु प्रभुपादांचे तीन गृहस्थ आश्रमे असलेले शिष्य हे कॅनडाहून लंडनला गेले आणि तिथे कृष्ण भक्तीचं सुरुवात अत्यंत यशस्वीरित्या सुरू केली.
सो गृहस्थ आश्रम मीन्स टू नॉट ओनली टू मेक ईच अदर कृष्ण कॉन्शियस बट टू टेक द फॅसिलिटी ऑफ दॅट आश्रम अँड टू स्प्रेड इट टू अदर्स.
ग्रस्त आश्रम म्हणजे एकमेकाला तर आपण भगवतपरायण केलंच पाहिजे, परंतु ज्या काही सोयी आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा वापर करून भक्तीचा प्रचार केला पाहिजे.
Tendency is sometimes you think, now I have to make some arrangements, material. That will be there, but that will come as one progresses in their own spiritual life. And that is based on giving this message and teachings to others.
काही वेळा असं होतं की आता मी ग्रस्त आश्रमी आहे त्यामुळे पुष्कळ काही जमा करण्याची मला सोय उपलब्ध आहे.
So there is a great responsibility placed upon both of you in your spiritual life. A responsibility to each other, a responsibility to the spiritual master, and a responsibility to help spread Krishna consciousness.
आपल्यावर पुष्कळ जबाबदारी आहेत. एक जबाबदारी म्हणजे गुरुकडे आहे, दुसरी जबाबदारी भगवंता बाबतीत, आणि तिसरी जबाबदारी समाजाच्या बाबतीत, समाजामध्ये कृष्ण भावनाचा प्रचार करणे, अशा आपल्यावर खूप जबाबदारी आहेत.
So I pray that you'll take this day, this beginning of your togetherness in Krishna consciousness as the most important occasion to increase your spiritual life and to begin with each other spreading Krishna consciousness to others more and more.
मी अशी प्रार्थना करतो की आपल्या आध्यात्मिक जीवनाची ही सुरुवात आहे आणि आपण एकत्र एकमेकाचं आध्यात्मिक जीवन जास्तीत जास्त समृद्ध करण्यासाठी प्रयत्न कराल.
I'm very happy to be here. Actually, it's by Krishna's arrangement. I'm only here for one day between travels, and somehow I'm fortunate to be here amongst all of you for this occasion.
मला ह्या प्रसंगी इथं हजर असल्याबद्दल आनंद वाटतो. खरं म्हणजे मी फक्त एक दिवसासाठी जिथे आहे आणि त्याच वेळामध्ये हे लग्न होत आहे, त्यामुळे मला इथे असल्याबद्दल मी सुदैवी वाटतो आणि आनंदही वाटतो.
Thank you very much. All glories to Srila Prabhupada. All glories to His Holiness Radhana Swami Maharaj.
खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. राधानाथ स्वामी महाराज की जय.
हरे कृष्ण.